नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. देशात पुढील महिन्यापर्यंत पुरेल इतका मुबलक प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात या क्षेत्राशी संबंधित वरिष्ठस्तरीय आढावा बैठकीनंतर समाज माध्यमांवर आपल्या संदेशात त्यांनी ही माहिती दिली. इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर कालच झालेल्या इंधन दरवाढीच्या अनुषंगानं ही माहिती महत्वाची आहे. देशाचं ऊर्जा धोरण हे उपलब्धता, वापर आणि स्थिरतेच्या यशावर आधारलेलं असल्याचं ते म्हणाले. कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणारा यात्रेकरूंचा पहिला जत्था उद्या सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं पोहोचणार आहे. सिक्कीम सरकारनं त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली आहे. 5 वर्षांच्या खंडानंतर 20 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग हे नाथूला खिंडीतून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर 35 यात्रेकरूंचा एक गट उद्या काही सरकारी अधिकाऱ्यांसह गंगटोकला पोहोचणार आहे. या काळात सर्व यात्रेकरूंना आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि इतर उपकरणं पुरवली जाणार असल्याचं पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव CS राव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमधील नामांकित जागतिक विद्यापीठांना आज मुंबईत एका कार्यक्रमात लेटर ऑफ इंटेंट म्हणजेच भविष्यातील सहकार्याचे प्राथमिक औपचारिक घोषणापत्र सुपूर्द केलं जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शिक्षणाचं जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. मुंबई रायझिंगशी निगडीत या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह विविध देशातील विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन येत्या 21 जून रोजी साजरा होत आहे. 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग कनेक्ट 2025 या जागतिक शिखर परिषदेला आज सकाळी नवी दिल्ली इथं प्रारंभ झाला. याप्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, योगगुरू रामदेव बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिखर परिषदेचं उद्घाटन झालं. योग ही भारतानं जगासाठी दिलेली अमूल्य भेट असल्याचं प्रतिपादन यावेळी केंद्रीय मंत्री शेखावत यांनी केलं. देश विदेशातील सुमारे 1000 अभ्यासक या परिषदेत सहभागी झाले आहेत. जगभरातल्या आंतरराष्ट्रीय योग संस्थांचे प्रतिनिधी दूरस्थ पद्धतीनं परिषदेत उपस्थित राहतील. दूरसंचार विभागानं मोबाईलच्या सिम कार्ड विषयक नियमात आता बदल केला आहे. यानुसार मोबाईलच्या प्रीपेड प्रकारातून पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेड प्रकारात योजना रुपांतरित करण्याच्या प्रक्रियेचा कालावधी 30 दिवस इतका कमी करण्यात आला आहे. म्हणजेच वापरत असलेली सेवा योजना काही कारणास्तव बदलायची असल्यास पुन्हा 30 दिवसात त्यात बदल करता येईल. याआधी प्रीपेड पोस्टपेड बदलासाठी 90 दिवसांचा काळ लागत होता. आज जागतिक रक्तदान दिवस साजरा होत आहे. 2004 या वर्षापासून हा दिवस साजरा होतो. जागतिक आरोग्य संघटना WHO, रेडक्रॉस संघटना, आंतरराष्ट्रीय रक्तदाते संघटना यांच्या पुढाकारातून जागतिक स्तरावर या दिनाच्या अनुषंगानं जनजागृतीचं काम करण्यात येतं. रक्तदान करूया, नवी आशा निर्माण करूया, आपण सोबतीनं जीव वाचवूया अशा संकल्पनेनुसार यंदा रक्तदानाचं महत्व विशद केलं जात असून ठिकठिकाणी आज रक्तदान शिबिरं घेतली जात आहेत. अहमदाबाद इथं विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना लातूर शहर जिल्हा काँग्रेस समितीनं श्रद्धांजली वाहिली. विमान अपघात हा प्रत्येक भारतीयाच्या किंवा संपूर्ण देशाच्या मनातील वेदना आहे. तसंच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांच्या कुटुंबियांनाही हादरवून टाकणारा आहे. यावेळी लातूरचे खासदार डॉ शिवाजी काळगेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अकोला जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसानं शेत आणि फळपिकांचं तसंच घरांचं मोठं नुकसान झालं. अकोट आणि पातूर तालुक्यातील 58 गावातील पपई, संत्रा, लिंबू आणि केळी या फळपिकांना पावसाचा तडाखा बसला. तर फळपिकांचे 1607 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. तसंच अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 57 घरांची पडझड झाली असल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाला प्राप्त झाला आहे. झालेल्या नुकसानीचे कृषी आणि महसूल यंत्रणेकडून पंचनामे झाल्यानंतर मदतीचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला असून काल राजापूर तालुक्यात संध्याकाळनंतर जोरदार सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या नोंदीनुसार आज सकाळी 8:30 पर्यंत 24 तासात राजापूर तालुक्यात 119.87 मिलीमीटर पाऊस झाला. या तालुक्यातल्या आडविऱ्याच्या प्रसिद्ध महाकाली मंदिराच्या आवारातही पाणी शिरलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी.